आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेत सरसकट 10% आयात शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा अंतरिम आदेश जारी. देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन येत्या 31 मार्चपर्यंत करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा पुनरुच्चार. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युवक काँग्रेसनं केलेल्या निदर्शनांविरोधात भाजयुमोचं देशभर आंदोलन. भिवंडी न्यायालयात आलेले राहुल गांधी यांचं काळ्या झेंड्यांनी स्वागत. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने आजपासून सुरू. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर लादलेलं शुल्क असंवैधानिक असल्याचा निर्णय दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवर 10% आयात शुल्क लागू करायचा आदेश जारी केलाय. या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून तो तातडीनं लागू होईल. भारतासह जगभरातल्या इतर देशांसाठीही हा आदेश लागू असेल. या आदेशामुळे भारतावरचं आयात शुल्क तात्पुरत्या स्वरूपात 10% खाली येईल असा खुलासाही ट्रम्प यांच्या प्रशासनानं केला आहे. देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन येत्या 31 मार्चपर्यंत करायचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुवाहाटी इथं केला. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 87व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या संचलनाचं निरीक्षण केलं. यावेळी त्यांनी CRPFच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले,
CRPF के जवानों के भरोसे मैं देश की जनता को फिर से कहना चाहता हूं, फरवरी समाप्त होने आया है, फिर से मेरी बात मैं दोहराता हूं, 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे और माओवाद का संपूर्ण उन्मूलन हो जाएगा.
येत्या 5 वर्षात भारत आणि ब्राझीलमधला द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज अमेरिकी डॉलरच्या पलीकडे जाईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याबरोबर नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन दिलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये डिजिटल भागीदारी, दुर्मिळ खनिज, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच नौवहन अशा क्षेत्रांशी संबंधित अनेक करार झाले. त्याआधी आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्षांचं नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं समारंभपूर्वक स्वागत केलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही त्यांची भेट घेतली. राष्ट्रीय बांबू महोत्सवाला आजपासून नागपूर इथं प्रारंभ होतोय. येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. महोत्सवातल्या बॅम्बू बीट्स अँड बिर्याणी या सोहळ्यात बांबू ऑर्केस्ट्रा आणि बांबू फूड शो सादर केला जाईल. या महोत्सवात बांबूचा वापर करून बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिन्यांची निर्मिती अशा विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय शाश्वत बांबू शेती, कार्बन ऑफसेट आणि 5 दिवसांचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहे. या महोत्सवात 25 तारखेला शेतभेट कार्यक्रम आयोजित केला जाणार असून बांबू शेतीचं प्रात्यक्षिक तिथं दाखवलं जाईल. राज्यात SIR म्हणजेच निवडणूक याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार असून या माध्यमातून अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या निर्माण होतील. यासाठी आवश्यक तो सर्व निधी राज्य सरकार देईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूरमध्ये महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करावी आणि नागरी उड्डाण मंत्री K.राममोहन नायडू यांना पदावरून हटवावं अशी मागणी करणारं पत्र आमदार रोहित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. अपघातग्रस्त विमान ज्या कंपनीचं होतं त्या VSR कंपनीचा नायडू यांच्या पक्षाशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप पवार यांनी केलाय. या पत्राची एक प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 131वा भाग असेल. सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत आयोजित AI इम्पॅक्ट परिषदेत तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या अडचणींवरचे उपाय मांडण्यात आल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय. वैष्णव यांनी आज सकाळी भारत मंडपम इथं जाऊन सहभागी नवोन्मेष कर्मींबरोबर संवाद साधला. प्रदर्शनस्थळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल निदर्शनं करत गोंधळ केल्याप्रकरणी ते म्हणाले की काँग्रेस अतिशय हीन दर्जाचं राजकारण करत असून ही त्या पक्षासाठी लाजीरवाणी बाब आहे. काँग्रेस युवाविरोधी आणि नवोन्मेष विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच्या कालच्या कृतीमुळे सारा देश शोकसंतप्त असल्याचं भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. काँग्रेस देशाचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत मंडपम इथं एआय इम्पॅक्ट परिषदेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केल्याच्या निषेधात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चानं आज देशभरात निदर्शनं केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज ठाणे जिल्ह्यातल्या दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर झाले. 2014 लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभेत राहुल गांधी यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दाखल झालेल्या खटल्यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील जामीन होते. मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झाल्यानं नवा जामीन सादर करायचे निर्देश भिवंडी दंडाधिकारी न्यायालयानं दिले. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीन म्हणून अर्ज दिला. राहुल गांधी यांनी आज मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीतल्या पक्षाच्या कामगिरीचा तसंच राज्यात काँग्रेस पक्षाचं स्थान मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांविषयीचा आढावा घेतला. दरम्यान एआय इम्पॅक्ट समिटमधल्या काँग्रेसच्या निषेधाला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले. परळी वैजनाथ इथं झालेल्या महापशुधन प्रदर्शनात पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. देशी गोवंश जतन संवर्धन संशोधन प्रशिक्षण आणि शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा खटला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मागे घेतलाय. गिरणा साखर कारखान्याच्या भागधारकाकडून जमा केलेल्या 178 कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप राऊत यांनी मंत्री भुसे यांच्यावर केला होता. आपल्याविरुद्ध चुकीचे आरोप केल्याचा दावा करत भुसे यांनी राऊत यांच्याविरोधात हा खटला दाखल केला होता. मालेगाव इथल्या न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत राऊत यांनी आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचं मान्य केलं तर राऊत यांनी आपले शब्द मागे घ्यावेत या अपेक्षेतूनच हा खटला दाखल केल्याचं दादा भुसे यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे हा खटला मागे घेत असल्याची घोषणा भुसे यांनी केली. नंदुरबार जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ इथं पहिल्या तोरणमाळ फेस्टिवलला कालपासून सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांना आदिवासी संस्कृती बोलीभाषा आणि परंपरांचं दर्शन घडणार आहे. आमदार आमशा पाडवी जिल्हाधिकारी यांनी पारंपरिक आदिवासी वाद्य आपल्या हातानं वाजवत या महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवात सर्व वस्तूंमध्ये बांबूंचा वापर करण्यात आला आहे. मुंबईत लवकरच नवीन अधिक सुरक्षित अधिक स्मार्ट आणि संपूर्णपणे स्वदेशी वेगवान मोनोरेल पुन्हा सुरू होणार आहे. मोनोरेलला आपल्या नव्या रोलिंग स्टॉक आणि सीबीटीसी आधारित सिग्नलिंग प्रणालीसाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे. आता पुढची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्यानंतर नवीन आणि सुधारित अद्ययावत मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने आजपासून सुरू होत आहेत. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथं होईल. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. भारत वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड श्रीलंका न्यूझीलंड झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे देश सुपर 8 पोहोचलेत. भारताचा सामना उद्या दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र सदनचे गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांना भारतीय लष्कर प्रमुखांचं प्रशंसा पदक मिळालं आहे. कर्नाटकात बागलकोट जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून इतर 8 जण जखमी झालेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेत सरसकट 10% आयात शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा अंतरिम आदेश जारी. देशातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन येत्या 31 मार्चपर्यंत करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा पुनरुच्चार. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युवक काँग्रेसनं केलेल्या निदर्शनांविरोधात भाजयुमोचं देशभर आंदोलन. भिवंडी न्यायालयात आलेले राहुल गांधी यांचं काळ्या झेंड्यांनी स्वागत. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने आजपासून सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.